नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लींत 2022 वर्सा खातीरचे 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटयले. हे वेळार दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्ती हांकां चित्रपट क्षेत्रांतलो सर्वोच्च मान्यता आशिल्लो दादासाहेब फाळके पुरस्कारान सन्मानीत केले. आकाशवाणीच्या खबराकारान दिल्ल्या म्हायती प्रमाण चित्रपट निर्मिती, कथाकथन आणि अभिनय उत्कृष्टता मनोवपाक 2022 वर्षाचे 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वेगवेगळ्या श्रेणीत भेटयले. ऋषभ शेट्टीक कन्नड चित्रपट कांतारातल्या उत्कृष्ट अभिनया खातीर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार फावो झाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तमीळ चित्रपट थिरू चित्रंबलम खातीर नित्या मेनन आणि गुजराती चित्रपट कच एक्सप्रेसा खातीर मानसी पारेख हांकां फावो झाल्या. अनिरुद्ध भट्टाचार्य आणि पार्थिव धर हांणी बरयल्ले दी अल्टिमेट बायोग्राफी KGF 2, ब्रह्मास्त्र आणि अपराजितो हाचे सयत खुबशा उल्लेखनीय चित्रपटांच्या योगदानाविषयी तांची वळख आसा. हांकां दी अल्टिमेट बायोग्राफी खातीर पुरस्कार दिलो. सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट प्रकारात मल्याळम चित्रपट अट्टम हाका, तर आयना हो सर्वोत्कृष्ट नॉन फिचर चित्रपट म्हूण थारला. संगीतात अरिजीत सिंग सर्वोत्कृष्ट दादलो पार्श्वगायक, तर बॉम्बे जयश्रीक सर्वोत्कृष्ट बायल पार्श्वगायक म्हूण पुरस्कार फावो झाला. चित्रपट समीक्षक दीपक दुआ हांकां सर्वोत्कृष्ट समीक्षक म्हूण भांगरा कमळ पुरस्कार दिलो. भारतीय हवाय दळाचो 92वो स्थापणूक दीस आज पयलेच फावट चेन्नय लागसारच्या तांबरम हवाय दळाच्या स्टेशनार मनयलो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हांच्या हस्तुकी ध्वजारोहण केले. हवाय दळाचे मुखेली AP सिंग हांणी परेडीचे निरीक्षण केले आणि हवाय दळाच्या पंगडाक ह्या वर्षाच्या उत्कृष्ट कामगिरी खातीर प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार भेटयले. हे वेळार उलयताना हवाय दळाच्या मुखेल्यांनी म्हणले की जागतिक सुरक्षेच्यो गरजो आणि चालू आशिल्ल्या संघर्षाचो विचार केल्यार मजबूत आणि सक्षम हवाय दळाची आवश्यकता दिसून येता. भारतीय हवाय दळान देशाच्या राष्ट्रीय हिताक आव्हान दिवपी खंयच्याय अकस्मिक परिस्थितीक फुडो करपाक तयार रावपाची गरज आसा. वायुसेनेच्या ह्या वर्षाची भारतीय वायुसेना सक्षम, सशक्त आणि आत्मनिर्भर या मथाळ्याविशी सांगून हे वायुसेनेच्या आकांक्षाचे अचूक वर्णन आणि अधिक बऱ्या तंत्रज्ञानान चढ सक्षम झाल्या असे ताणी सांगले. वायुसेना दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शुभेच्छा दिल्या. एका सोशल मीडिया पोस्टात मोदी हांणी म्हळा की तांचे साहस आणि व्यवसायिकते खातीर हवाय दळ प्रशंसनीय आसा आणि देशाच्या संरक्षणा खातीर तांची भूमिका तोखणाय करपासारखी आसा. भारतीय हवाय दळाच्या येसाचेर उजवाड घालपी एक व्हिडिओ लेगीत प्रधानमंत्र्यांनी शेअर केला आणि 21व्या शेकड्यातली सगळ्यात शक्तिशाली सैन्यापैकी एक कशी झाली ते ह्या व्हिडिओत सांगला. आदले फुडारी रामविलास पासवान हांच्या पुण्यतिथी निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आदरांजली ओपल्या. पासवान हे गरिबांच्या सक्षमीकरणा खातीर पुरायपणान समर्पित आशिल्ले आणि मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मिती खातीर समर्पित उत्कृष्ट फुडारी आशिल्ले असे म्हणे. तांकां भारतातले सगळ्यात उंचेले पावण्यावेले फुडारी असे संबोधित करून मोदी हांणी तांचे वांगडा काम करपाची संद मेळिल्ली म्हूण कृतज्ञता व्यक्त केली आणि खुबशा मुद्द्या वेळार पासवान हांच्या अंतर्दृष्टीचो खूप उगडास येता असे सांगले. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणान आयज जाहीर केल्ल्या आकड्याप्रमाण चालू अर्थिक वर्षा अटल पेन्शन येवजणे खाला आता मेरेन 56 लाखा वयर नोंदणीसयत वट्ट नोंदणीचो आंकडो 7 कोटी हुपला. हे समाजीक सुरक्षा येवजणेत योगदाना प्रमाण म्हयन्याक 1000 ते 5000 रुपया मेरेन उण्यात उणी पेन्शनाची हमी दिल्या. सगळ्या भारतीयांक, खास करून असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांक सार्वत्रिक सामाजीक सुरक्षा व्यवस्था तयार करपाच्या हेतान 2015 वर्सा ही येवजण सुरू केल्ली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज जर्मनीचे संघीय संरक्षण मंत्री बॉरीस पिस्टोरियस हांचे कडेन दूरध्वनीचेर चर्चा केली. सिंग हांणी सोशल मीडिया पोस्टात म्हणला की या चर्चेवेळार फुडाऱ्यांनी संरक्षण उद्देगीक सहकार्य आणि पुरवण साखळीची लवचिकता घटमूट करपाचे मार्गांचेर चर्चा केल्या. हवाई आणि दर्या क्षेत्रातल्या सरावासयत संरक्षण सहकार्याच्या चालू आशिल्ल्या कार्यावळींचोय नियाळ घेतला असे ताणी सांगले. संरक्षण गुंतवणुकेक ठोस आकार दिवपा खातीर मुखार दोनूय मंत्री मेळपाची येवजण आसा, तशेंच संरक्षणाक भारत जर्मनी द्विपक्षीय संबंधांचो मुखेल खांबो करपाचो हेतू आशिल्ले संयुक्त प्रकल्पूय आसात असे सिंग हांणी स्पष्ट केले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.